आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां बाका वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज एका दिसाच्या मुंबय भोंवडेर वतले. ह्या भेटी वेळार ते मुंबयत रिझर्व बँक ऑफ इंडिया आरबीआय 90 वर्सां पुराय जाल्ल्याच्या निमतान आयोजित कार्यावळींत उलोवप करतले. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय 1 एप्रील 1935 ह्या दिसा सुरू जाल्ली आनी आज 90व्या वर्सा प्रवेश करता. ह्या निमतान आरबीआय एक यादस्तीक कार्यावळ घडोवन हाडटा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आनी अर्थ राज्यमंत्री भागवत किशनराव कराड आनी पंकज चौधरी हेवूय ह्या कार्यावळीत वांटो घेतले. ह्या वेळार आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हेय कार्यावळीत उलोवप करतले. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री एकनाथ शिंदे आनी उपमुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस आनी अजित पवार आनी वेगवेगळ्या बँको आनी उद्देगांचे प्रतिनिधी ह्या कार्यावळीत वांटो घेतले. साखळी वाठारांत जमीन उपलब्ध झाली जाल्यार आयटी प्रकल्प स्थापन करपाची सरकाराची तयारी आसा अशे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. काँग्रेसीकडे जी कामां जावना ती मोदीजीन 10 वर्सांनी करून संसारीक पावण्यार भारताचो दर्जो वाडयला. येवपी काळांतूय परत मोदी सरकार सत्तेर येतले, गोंयांत दोनूय जाग्यांचेर भाजपाकूच सहित मेळटले अशी आस्त मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी परगटायली. उत्तर गोंय भाजप उमेदवार श्रीपाद नायक हांचे हजेरेंत साखळे मतदारसंघांतल्या सगळ्या पंचायत विभागांत देवदर्शन बसका तशेंच संपर्क अभियान राबयले. ह्या वेळार नगराध्यक्ष रश्मी देसाय, उपनगराध्यक्ष आनंद काणेकार, सगळे नगरसेवक, सरपंच कालिदास गांवस, कृष्णा गांवस, राजन फाळकार, संजय नायक, गोपाळ सुर्लकार तशेंच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हाजीर आशिल्ले. साखळे मतदारसंघान आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या. साखळे वा हरवळ्या कोमुनिदाद वा हेरांनी जागो उपलब्ध करून दिल्यार आयटी प्रकल्प उभारपाक सगळे तरेचे यत्न करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांणी 25 वर्सां जनतेक साथ दिली, मजगती जायत्यो येवजण्यो चालीक लायल्यो, शिक्षण भलायकी सुविधा बरोबरच खुबशे प्रकल्पूय राबोवपाची संद मेळ्ळी. राजकारणान समाज साधनेचे एक मुखेल साधन, ताका लागून परतून पक्षान दिल्ली जापसालदारकी पुराय करपाक आपूण सक्रिय जाला अशें श्रीपाद नायक हांणी ह्या वेळार उलयतना म्हळें. गोंय शालांत मंडळाची 10वेची परिक्षा आयच्यान राज्यांतले 31 केंद्रांचेर जातली. राज्यांतले 19573 विद्यार्थी हे परिक्षेक बसतले. पेपर 9:30 वरांचेर सुरू जातलो, तरी विद्यार्थ्यांनी 45 मिनटां आदी परिक्षा केंद्राचेर हाजीर रावचे अशें शाळांत मंडळान कळीत केला. अंदू 10वेची परिक्षा दिवपी विद्यार्थ्यां परस विद्यार्थिनींचो आंकडो चड आसा. 10वेची परिक्षा 9,757 विद्यार्थी दितले जाल्यार परिक्षा दिवपी विद्यार्थिनींचो आंकडो 9,816 आसा. फाटले खेपो नापास जाल्ले 258 विद्यार्थी आनी आयटीआयचे 363 विद्यार्थी परिक्षा दितले. परिक्षा 24 एप्रील मेरेन चलतली. नॅशनल टेस्टिंग एजन्सी CUET खातीर अर्ज करपाची तारीख 5 एप्रील मेरेन वाडयल्या. आता विद्यार्थ्यांक 5 एप्रील मेरेन अर्ज करपाक मेळटले. हाजे आदी अर्ज करपाची निमाणी तारीख 31 मार्च आशिल्ली. एनटीए प्रमाण उमेदवार आनी हेर भागधारकांच्या विनंतीचेर ही तारीख वाडयल्या. उमेदवारांक वळख सोपे करपाक ते शाळेचो आयडी वा फोटो आशिल्लो खंयचोय सरकारी आयडी वापरूं येता अशें तांणी सांगला. राष्ट्रीय चाचणी एजन्सी वेगवेगळ्या केंद्रीय विद्यापीठांनी आनी हेर संस्थांनी पदवी कार्यावळींत प्रवेश मेळोवपा खातीर परिक्षा घेता. येता ती CUET UG 2024 परिक्षा 15 ते 31 मे मेरेन जावपाची आसा. केंद्र तपास ब्युरो CBI आज आपल्या स्थापणूक दिसा निमतान 20वे DP कोहली स्मृती व्याख्यानाचे आयोजन करता. भारताचे सरन्यायाधीश न्यायाधीश DY चंद्रचूड आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपमान DP कोहली स्मृती व्याख्यान दितले. या व्याख्यानाची थीम आसा अडॉप्टिंग टेक्नॉलॉजी टू एडव्हान्स क्रिमिनल जस्टीस. भारताचे सरन्यायाधीश ह्या वेळार CBI अधिकाऱ्यांक विशिष्ट सेवे खातीर राष्ट्रपती पुलीस पदकां आनी गुणवत्तापूर्ण सेवे खातीर पुलीस पदकां प्रदान करतले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.